श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। अथ श्री साई सच्चरित अध्याय 21। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचन्द्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। गताध्यायान्तिकथानुसन्धान ठाकुरादिका महापुरुष दर्शन कैसे धालेते करावे श्रवण एकाग्र मन करोनी कायतया वक्त्याचा बोले श्रवणिजे पडता श्रोता न डोले अंगीचारो गद कंठन दाटले नयनी प्रेमानंदाश्रुन वाहिले व्यर्थ गेले ते कथन वाणी बाबांची मनोहारिणी उपदेशाची अलौकिक सरणी जयांची प्रतिपदी अभिनव करणी मस्तक चरणी तयांचे उषापाशी पापराशी सदिसेना या प्रमेयाचा सिद्धतेसी नलगे जावे देशी विदेशी मीच माझिया अनुभवासी श्रोतियांसी कथितो की पीर मौलाना नामे प्रसिद्ध होते वांद्रे शहरी सिद्ध हिंदू पारशी परधर्मी प्रबुद्ध घेती शुद्ध दर्शन ते मी ते शहरचा न्यायाधीश मुजावर तयांचा नाम इनुस पाठ पुरविली रात्रंदिवस यावया दर्शनास याने हजारो लोक तेथे आवे किमर्थ आपण तेथे जावे भीड़े भाडेचा भरी भरावे आचवावे निज लौकिका ऐसे काही मनी भावावे दर्शनास कधीही न जावे आपणची आपल्या छाये सभ्यावे दुर्दैव यावे आडवे ऐसी कित्येक वर्षे गेली तेथून पुढे बदली झाली पुढे जेव्हा ती वेळ आली शिर्डी जोडिली अखंड तात्पर्य हा संत समागम अभाग्यासना तेथे निगम ग्रामा ग्रंथ जो ते वाचित तई होते पुढे काही वेळ जाता ये तो म्हणूनी निघू लागता ते साधू जे बदले उल्हासता तया गृहस्था ते परिसा बरे जाता जाता उत्तर दिशे मार्गत महा भाग्यवशे महापुरुषासी दर्शन पुढील मार्ग ते दावितील मनासी निश्चलता ते देतील तेच मग उपदेशितील ठसवितील निज बोध तेथील मग ते कार्य सरले जुन्नरास ते कुनी बदलले नाणे घाट चढणे आले ओढवले ते संकट मार्ग तेथील अति बिकट तो घ्या रेड्याची हाजिरी वेळ साजिरी कराती घाट चढणे अशक्य पायी रेडिया वीण नाही सोई ऐसी ती नाणे घाटाची नवलाई अपूर्वाई वाहनाची मग चढविले खोगीर कष्टे स्वार जाहले स्वार खरे पण होती चढण रेडिया सारिके अपूर्व वाहन झोके हिसके खाता जाण भरली कण कण पाठीत असो जुन्नराचा कार्यक्रम पुरला मग बदलीचा हुकूम झाला मुक्काम हलला ते कुणी कल्याणास झाली बदली चांदोरकरांची गाठ पडली साईनाथांची कीर्ती ऐकिली बुद्धी उदे चला हो बरोबरी करू वारी शिर्डीची घेऊ बाबांचे दर्शन करू उभयता तयांसी नमन राहू तेथे एक दो दिन ये उपर तो न कल्याणा परितेच दिन दिवाणीचे अदालतीत मुकदमा सुनावणी निर्णीत त्यागिली सोबत तदर्थ नाना साहेब आग्रह करीत चला हो आहे राशी पतलो आपुल्या पायां पाशी येईल स्थैर्य माझी अमनासी आशीर्वचनासी द्याईशा तव महाराज झाले कथिते एका विनोद पर आख्यायिकेते जेणे अनंत राव समाधानते पावले साफल्यते ज्ञानाच्या ती अल्पाक्षर परमसार कथा कथितो हा श्रवण तत्पर विनोद परी तो बोध पर कोण अनादर करील बाबा देत प्रत्युत्तर एकदा एक आला सौदागर तेव्हा एक घोडे समोर घाली लेंडा बांधून घेता घट्ट त्या समग्र चित्तैकाग्र लाधला हे काय वदले साई समर्थ काय असावा की मथितार्थ लेंडिया संग्रही सौदागर किमर्थ काहीही अर्थ कळे परमेश्वर जोडे ज्ञानान आतुडे एकल्या श्रवण कीर्तन विष्णु स्मरण चरण सेवन अर्चन वंदन दास्य सख्य आत्मनिवेदन भक्ति हे जाण नव विधा पूर्ण भाव यातून एकही घडली जरी भावाचा भुकेला श्री हरी प्रकटेल घरीच भक्ताचा जप तप व्रत योग साधन वेदोपनिषद परिशीलन उदंड अध्यात्म ज्ञान निरूपण भक्ति विहीन नको वेद शास्त्र व्युत्पत्ति नको ज्ञानी हे दिगंत कीर्ति नको शुष्क भजन प्रीति प्रेमळ भक्ति पाहिजे स्वये आपणा सौदागर समजा सौद्याच्या या भावार्था उमजा फडकता श्रवणादि भक्तीची ध्वजा ज्ञान राजा उल्लासे घोड्याने घातल्या लेंड्या नऊ सौदागर आतुरते धावला घेऊ तैसाच नवर विधा भक्ति भाव धरिता विसाव मनाते तेणे समनास येल स्थैर्य सर्वान ठाई सद्भाव गांभीर्य त्या विण चांचल्य हे अनिवार्य कथिति गुरुवर्य सप्रेम दुसरे दिवशी अनंतराय वंदू जाता साईचे पाय पदरी बांधिल्यास लेंड्या काय पृच्छाही होयत यास अनंतराव तेव्हा प्रार्थिती कृपा सावी दीनावरती सहज मग त्या बांधिल्या जाती कायती महती तयांची तव बाबा आशीर्वाद देती कल्याण होईल आश्वासिती अनंतराव आनंदले चित्ती सुख संवित्ती लाधले आता आणिक अल्प कथा श्रोता परिसिजे सादर चित्ता कळेल बाबांची अंतर्ज्ञानिता सन्मार्ग प्रवर्तकता तैसीच एकदा एक वकील आले येता क्षणीच मशिदी गेले साईनाथांचे दर्शन घेतले पायवंदी बैसले बाजूस वकील तत्क्षणा तेथे चालल्या साई संभाषणा आदर श्रवणा उपजला बाबा तव तिकडे मुख फिरविती वकिलास अनुलक्षून वदती बोलते वर मी जाऊन खोचती वकील पावती ताप लोक तरी हो लबाड किती पाया पडती दक्षिणाही अर्पिती आणि कातून शिव्याही देती काय चमत्कृती सांगावी ऐकून हे वकील स्वस्थ राहिले की ते निजांतरी पूर्ण उमजले उद्गार अन्वर्थ हे तया पटले तात्पर्य ठसले मनासी पुढे जेव्हा ते वाड्यात गेले दीक्षिता लागी कथिते झाले की जे बाबा लावणी बोलले सार्थची वहिले ते सर्व येताच मजवर झाडीला ताशेरा तो मज केवळ दिधला इशारा कुणाची थट्टा निंदा दी प्रकारा देईन थारा अंतरी शरीर प्रकृती होऊनी अस्वस्थ मुनसफ आमचे जावले त्रस्त राहिले रजेवर येथे स्वस्थ आपुली प्रकृती सुधरावया वकिलांच्या खोली तसता मुनसफा संबंधी निघाल्या वार्ता अर्थो अर्थी संबंध नसता उहा पोहता चालली औषधा विणया शरीरापदा टळतील का लागता साईचा नादा पावले जे मुनसफीचे पदा तया हा धंदा साजे का ऐसी तयांची निंदा चालता चालली साईची उपहासता मीही तयातची होतो अंशता तिची अनुचितता दर्शविली भार चित्ता हा ठसला पाहू जाता या कथेसी संबंध जरी त्या वकीलासी तरी ती सर्वार्थी आणि सर्वांशी बोधक सर्वांशी सारी की वकील वक्ते श्रोते समग्र आणि कसाईचे भक्त इतर तयांचाही ऐसाच निर्धार व्हावा मी साचार प्रार्थितो साई कृपा मेघ वर्षता होईल आपणा सर्वांची तृप्तता ये अर्थी काही नाही नवलता सकळा तृषार्ता निवविल अगाध साई नाथांचा महिमा अगाध तयांच्या कथा परमा अगाध साई चरित्राची सीमा मूर्त परब्रह्मावतार आता पुढील अध्यायी कथा परिसावी सादर श्रद्धाळू श्रोता पुरविल तुमच्या मनोरथा देईल चित्ता स्थैर्यता भक्तांची भावी संकटावस्था ठाऊक आधीच साई समर्था खट्टा मस्करी विनोद वार्ता हसता खेळता भक्त हे माड साईसी शरण झाले हे कथानक संपूर्ण पुढील कथेचे अनुसंधान संकट निवारण भक्तांचे कैसे साई कृपा सागर भक्तांची भावी संकट दुर्धर आधी जाणून करीती परिहार इशारा वेळेवर देऊनी स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाड पंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते अनुग्रह करणं नाम एकविंशोऽध्यायः संपूर्णः श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभं भवतु श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय।